त्रिपुराला कळले नाही, त्रिपुराला कळले नाही, दे गणरायाचे देणे, ते गणरायाचे देणे, ते गणराया गणपतीकडून वर मिळवला, पण ते वरदान होतं की शाप हे त्यालाच कळलं नाही. आता त्रिपुरासुर कसा निर्माण झाला ते पाहूया. फार प्राचीन काळी म्हणजे त्रेतायुगात गृत्स्यमद नावाचा एक थोर ज्ञानी ऋषी होऊन गेला. गणाना त्वम गणपती या मंत्राची रचना या ऋषीने केली, त्यामुळे या मंत्राच्या आधी या ऋषीचे नाव घेतलं जाऊ लागलं. एके दिवशी काय झालं, त्या ऋषीला मोठी शिंक आली. नाका मधुनी पडल एक इवल इवल मूल, नाका मधुनी पडल एक इवल इवल मूल, मन झालं प्रसन्न त्याचा पाहून रंग लाल, मन झालं प्रसन्न त्याचा पाहून रंग लाल.
नाका मधुनी पडल एक इवल इवल मूल, नाका मधुनी पडल एक इवल इवल मूल, मन झालं प्रसन्न त्याचा पाहून रंग लाल, मन झालं प्रसन्न त्याचा पाहून रंग लाल.
त्याला घेऊन या जवळी प्रेमाने गोंजारिल,
प्रेमाने गोंजारिल, प्रेमाने गोंजारिल,
नच तू कोणी पार बसविल,
मन झालं प्रसन्न त्याचा पाहून रंग लाल, मन झालं प्रसन्न त्याचा पाहून रंग लाल, मन झालं प्रसन्न त्याचा पाहून रंग लाल, मन झालं प्रसन्न त्याचा पाहून रंग लाल.
असा तो लाल लाल रंग असलेला मुलगा नाकातून पडला, त्याला आपला पुत्र मानलं त्याने. तो मुलगा मृत्स्यगंध ऋषीला म्हणाला, मी मोठा झाल्यावर त्रैलोक्य पादाक्रांत करून इंद्राला सुद्धा जिंकेन. हे त्याचे बोल ऐकून पित्याला फार आनंद झाला. त्याने त्या बाळाला गणाना त्वम या गणेश मंत्राचा उपदेश दिला. पित्याने दिलेल्या मंत्राप्रमाणे त्या मुलाने हजारो वर्ष गजाननाची उपासना केली. प्रसन्न होऊन गजाननाने त्याला दर्शन दिलं, तेव्हा तो गणपतीला सांगतो,
गणराया देई वरदान मला जग हे जिंकायचं हाय, गणराया देई वरदान मला जग हे जिंकायचं हाय,
गणराया देई वरदान मला जग हे जिंकायचं हाय, गणराया देई वरदान मला जग हे जिंकायचं हाय.
हजारो वर्ष केलं तप,
हजारो वर्ष केलं तप,
निरंतर तुझा केला जप,
निरंतर तुझा केला जप, निरंतर तुझा केला जप,
त्याच फळ मला देशील की नाही,
गणराया देई वरदान मला जग हे जिंकायचं हाय, गणराया देई वरदान मला जग हे जिंकायचं हाय, गणराया देई वरदान मला जग हे जिंकायचं हाय, गणराया देई वरदान मला जग हे जिंकायचं हाय.
गजाननाकडे त्याने वरदान मागितलं आणि त्याच्या तपश्चर्येवरती प्रसन्न होऊन गणेशाने त्याला प्रचंड सामर्थ्याचा वर दिला. त्याचप्रमाणे लोखंड, चांदी रूपे व सुवर्ण याची तीन पुरे म्हणजे तीन नगरे त्याला दिली आणि सांगितलं, तुझ्याकडे असलेले या तीन पुरांमुळे तुला त्रिपुर हे नाव प्राप्त होईल. एका शंकर वाचून तुझा पराभव कोणीही करणार नाही, तू या लोकी अनेक सुखे उपभोगशील। जेव्हा शंकर एकाच बाण्याने या त्रिपुरांचा नाश करतील तेव्हा तुला सुद्धा मुक्ती मिळेल। हे ऐकल्यावर
वर मिळताच त्रिपुरा सुराला फार आनंद झाला मनाला, फार आनंद झाला मनाला।
वर मिळताच त्रिपुरा सुराला, वर मिळताच त्रिपुरा सुराला फार आनंद झाला मनाला, फार आनंद झाला मनाला।
नाचे धुंद होऊन देह मान विसरून, नाचे धुंद होऊन देह मान विसरून केला विसरून क्षणभर स्वतःला।
फार आनंद झाला मनाला, फार आनंद झाला मनाला।
तप बाळा पोटी मंगली त्याची मती, भले बुरे त्याला ना कळे, सोडून या धर्म करीतो कुकर्म अधर्माची मिती। केले त्राही त्राही सारा
उन्मत्त झाला। त्याने त्रैलोक्याला त्राही भगवान करून सोडलं। प्रथम मृत्यूलोक जिंकलं, नंतर इंद्राचा पराभव करून स्वर्गाचे राज्य घेतलं। हे समजतात त्रिपुरासुराच्या भयाने ब्रह्मदेव कमळात लपून बसला व विष्णू क्षीरसागरी रडाला। त्रिपुराने चंड व प्रचंड असे दोन मानस पुत्र उत्पन्न केले व एकाला ब्रह्मलोकीचं व दुसऱ्याला विष्णुलोकीचं राज्य दिलं। नंतर त्रैलोक्यावर जाऊन आपल्या बाहूने कैलास पर्वत हलविला। त्याचा पराक्रम पाहून शंकर आनंदित झाले। प्रकट होऊन त्याला म्हणाले,
घे रे घे मागून घे, मी देईन जे तुझे लावे। घे रे घे मागून घे, मी देईन जे तुझे लावे।
घे घे मागून घे, मी देईन जे तुझला हवे। घे रे घे मागून घे, मी देईन जे तुझला हवे।
हे पाहून शौर्य झालं प्रसन्न मी तुझ्यावरी, म्हणून या मजला वाटे तुझ द्यावे काहीतरी। हे त्रिपुरा सुरा येई जवळी जरा,
घे रे घे मागून घे, मी देईन जे तुझला हवे। घे रे घे मागून घे, मी देईन जे तुझला हवे। घे रे घे मागून घे,
शंकराने त्याला हवं ते मागायला सांगितलं। तेव्हा त्याने शंकराजवळ कैलास पर्वत मागितला। वचनाप्रमाणे शंकराने आपलं कैलासावरील स्थान त्या दैत्याला दिलं आणि आपण मंदार पर्वतावर निघून गेले। अशा प्रकारे त्रिपुरासूर त्रिभुवनावर राज्य करू लागला। आपल्या पराभवामुळे गिरीकंदी लपून बसलेले सर्व देव त्रिपुराच्या वधासाठी विचार करू लागले। तेवढ्यात तिथे नारद मुनी हजर झाले। ते सर्व देवांना म्हणाले, अरे त्रिपुराने हजारो वर्ष गजाननाची उपासना केली म्हणून त्याला तेवढं सामर्थ्य प्राप्त झालं। तेव्हा तुम्ही सुद्धा सर्वजण गजाननाची तपश्चर्या करा, त्याला प्रसन्न करून घ्या. तेव्हा सर्व देवाने गजाननाची तपश्चर्या केली.
पार्वती नंदना तुला दया आमची येऊ दे, कृपेची ती छाया नित्य आम्हावरी राहू दे.
पार्वती नंदना तुला दया आमची येऊ दे, कृपेची ती छाया नित्य आम्हावरी राहू दे. पार्वती नंदना तुला दया आमची येऊ दे, कृपेची ती छाया नित्य आम्हावरी राहू दे.
सारे देव झाले तुझला ना कळे कसे,
तुझला ना कळे कसे, तुझला ना कळे कसे.
सोडून या घरदार फिरतोय आम्ही असे,
फिरतोय आम्ही असे, फिरतोय आम्ही असे.
राहिला ना कोणी आता तुझा विण आम्हा आता सणी तुरे धाव घे. कृपेची ती छाया नित्य आम्हावरी राहू दे.
पार्वती नंदना तुला दया आमची येऊ दे, कृपेची ती छाया नित्य आम्हावरी राहू दे. पार्वती नंदना तुला दया आमची येऊ दे, कृपेची ती छाया नित्य आम्हावरी राहू दे. कृपेची ती छाया नित्य आम्हावरी राहू दे. आम्हावरी राहू दे, आम्हावरी राहू दे.
सर्व देवांची निस्सीम भक्ती पाहून गजानन प्रसन्न झाले व त्यांना अभयवचन दिलं. गजाननाने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं व त्रिपुराकडे गेला व त्याला म्हणाला,
मी कलाधर 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 आहे राजा. मी कलाधर 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 आहे राजा.
मी कलाधर 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 आहे राजा. मी कलाधर 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 आहे राजा.
कला 64 अंगी असती माझ्या.
दर्शनाची होती मला आस भारी,
तुझ्या दर्शनाची होती मला आस भारी, तुझ्या दर्शनाची होती मला आस भारी.
धन्य झालो मी पाहून रे आज तुझला, माझ्या मानीचा संदेह सारा मिटला. नाव गाजे तुझ त्रिभुवनी, सार सुख लोळे तुझ्या चरणी, साऱ्या वैभवाचा तुरे धनी. तव परी नसे बलवान जगिया तुझा, तव परी नसे बलवान जगिया तुझा.
मी कलाधर 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 आहे राजा. मी कलाधर 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 आहे राजा. मी कलाधर आहे हो कलाधर राजा. मी कलाधर आहे हो कलाधर राजा. मी कलाधर आहे हो कलाधर राजा.
गणपतीने असं सांगताच त्रिपुरासूर म्हणाला, हे कलाधरा तुझी कला मला दाखव, तुझी कला पाहून जर मी प्रसन्न झालो तर मी तुला माझे प्राण सुद्धा देईन. कलाधर म्हणाला, हे राजन मी तुला 3 विमाने करून देतो, त्या विमानात बसून तुला एका क्षणात वाटेल तिथं जाता येईल व जे मनात आणशील ते तुला प्राप्त होईल. त्या विमानांचा शंकराशिवाय कोणालाही भेद करता येणार नाही. जेव्हा शंकर त्या विमानाचा एका बाणात छेद करतील तेव्हा तुझा सुद्धा नाश होईल. नंतर कलाधराने उत्तम प्रकारची 3 विमाने तयार केली. ती पाहून त्रिपुराला फार आनंद झाला. त्याने कलाधराला काय हवं ते मागायला सांगितलं. तेव्हा कलाधराने मंदार पर्वतावरील चिंतामणी नावाची मूर्ती त्रिपुराकडे मागितली. त्याची ती मागणी त्रिपुराला अगदी तुच्छ वाटली. त्याने आपला दूत शंकराकडे पाठविला आणि उन्मत्तपणे चिंतामणीची मागणी केली. तेव्हा शंकर म्हणाले, तुझ्यासारख्या उन्मत्त पुरुषास जन्मोजन्मी ती मूर्ती लाभणार नाही असा निरोप त्रिपुराला सांग. तेव्हा तो निरोप ऐकून त्रिपुरासूर क्रोधिष्ठ झाला. त्याने तत्काळ चतुरंग सेना जमवली आणि म्हणाला,
चला उठा शूरवीर हो, चला उठा शूरवीर हो, सज्ज व्हा चला लढा शत्रु हा असे खडा, सज्ज व्हा चला लढा शत्रु हा असे खडा, दुश्मनाशी शिकूया आज चांगला धडा.
चला उठा शूरवीर हो, चला उठा शूरवीर हो, सज्ज व्हा चला लढा शत्रु हा असे खडा, सज्ज व्हा चला लढा शत्रु हा असे खडा, दुश्मनाशी शिकूया आज चांगला धडा. चला उठा शूरवीर हो, चला उठा शूरवीर हो, चला उठा शूरवीर हो.
अशा प्रकारे त्रिपुरासुराने सैन्य जमा केल्यावर शंकर सुद्धा शिवगणासहित युद्धाला तयार झाले.
झाले युद्ध हे सुरू, झाले युद्ध हे सुरू,
झाले युद्ध हे सुरू, झाले युद्ध हे सुरू,
घेईना कोणी माघार करू लागले ते प्रतिकार, घेईना कोणी माघार करू लागले ते प्रतिकार, शस्त्र अस्त्र एकामेका लागले मारू.
झाले युद्ध हे सुरू, झाले युद्ध हे सुरू, झाले युद्ध हे सुरू.
घनघोर युद्ध सुरू झाले. तेव्हा त्रिपुराने शंकराच्या सैन्याचा फन्ना उडविला. शेवटी शंभू एकटेच उरले. एकट्याने जय मिळणार नाही असा विचार करून शंकर सुद्धा गिरीकंदात लपून बसले. शंकराचा पराभव झालेला समजताच पार्वती मंदार पर्वत सोडून आपला पिता हिमालयाला शरण गेली. इथे विजय प्राप्त झाल्यावर त्रिपुरासूर मंदार पर्वतावर आला. तेथे त्याला सहस्र सूर्याप्रमाणे तेजस्वी चिंतामणीची मूर्ती दिसली. तो घेऊन आनंदाने परतत असताना त्याच्या हातातील ती मूर्ती एकाएकी नाहीशी झाली. तो अपशकून समजून त्रिपुरासूर अतिशय दुःखी झाला. आता येथे देवांचा पराभव झाल्याकारणे त्रैलोक्यात अधर्म सुरू झाला व यज्ञ यागादी कर्मे बंद पडली. हा प्रकार पाहून शंकर त्रिपुराच्या नाशाचा उपाय शोधू लागले. तेव्हा तेथे नारद मुनी आले आणि शंकराला म्हणाले, तू युद्धात जाते वेळेस गजाननाचे पूजन केलं नाहीस म्हणून तुला जय प्राप्त झाला नाही. त्यासाठी आधी गणपतीची पूजा कर, मग युद्धात जा, म्हणजे तुला हमकाच जय मिळेल. शंकराला नारदाचं हे म्हणणं पटलं. त्याने दंडकारण्यात जाऊन गजाननाची षडाक्षर मंत्राने पूजा केली.
देवांचा देव तू, भक्तांचा भाव तू, गणपती बाप्पा मोरया. देवांचा देव तू, भक्तांचा भाव तू, गणपती बाप्पा मोरया.
दुर्वदल गंध फुले चरणी तुझा अर्पितो, षडाक्षर मंत्र जप करून या आळवितो. देवांचा देव तू, भक्ताचा भाव तू, गणपती बाप्पा मोरया. देवांचा देव तू, भक्ताचा भाव तू, गणपती बाप्पा मोरया.
संकट घेई धाव आता, लावू नको तू विलंब, तुझ विणा ना कोणी दाता, आळवितो तुझ सांब.
दुर्वदल गंध फुले चरणी तुझा अर्पितो, षडाक्षर मंत्र जप करून या आळवितो. देवांचा देव तू, भक्ताचा भाव तू, गणपती बाप्पा मोरया. देवांचा देव तू, भक्ताचा भाव तू, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया.
अशा प्रकारे पूजा केल्यावर गणपती प्रसन्न झाले.
भक्ती त्याची पाहून प्रकट लाग जानन, भक्ती त्याची पाहून प्रकट लाग जानन, देव लागती त्याच्या चरणावर, देव लागती त्याच्या चरणावर, देव लागती त्याच्या चरणावर.
भक्ती त्याची पाहून प्रकट लाग जानन, भक्ती त्याची पाहून प्रकट लाग जानन, देव लागती त्याच्या चरणावर, देव लागती त्याच्या चरणावर, देव लागती त्याच्या चरणावर.
बीज मंत्राचा जप करूनिया, घेई तू बाण एक मंत्रुनिया, सोडावा तू त्याच्या पुरावर, होतील नष्ट तिरे सत्वर. सहस्र नाम घे तू गजानन, तेने मिळेल जय हे तू जाण, ऐकून धन्य झाले शंकर, आनंदले हो सारे सुरवर.
त्याच्या चरणावर, देव लागती त्याच्या चरणावर, देव लागती त्याच्या चरणावर.
गजाननाने सांगितल्याप्रमाणे शंकराने बाण मंत्रून सोडला, त्याबरोबर त्रिपुराची तिन्ही पुरे जळून खाक झाली आणि त्रिपुरासूर सुद्धा धरणीवर पडला. त्याच्या शरीरातून एक ज्योत निर्माण होऊन तिने शंकराच्या शरीरामध्ये प्रवेश केला व त्रिपुरासूर मुक्त झाला. त्या दिवसापासून शंकराला त्रिपुरारी हे नाव प्राप्त झालं आणि आमचं भारूड इथं संपलं.